नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याची अधिसूचना आज जारी होणार. विदर्भातल्या 5 मतदारसंघांचा समावेश. नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या अंमलबजावणीला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार. इतर पक्षांच्या नेत्यांवर ईडी सीबीआयची चौकशी लावणं म्हणजेच हुकुमशाही. उद्धव ठाकरे यांची टीका. बनावट चकमक प्रकरणी माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांना जन्मठेप. आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात 11,000 स्नातकांना पदवी प्रदान. आता सविस्तर बातम्या. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याची अधिसूचना आज जारी होणार आहे. पहिल्या टप्प्यात 19 एप्रिलला 17 राज्य आणि 4 केंद्रशासित प्रदेशातल्या लोकसभेच्या 102 जागांसाठी मतदान होणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातल्या रामटेक, नागपूर, भंडारा गोंदिया, गडचिरोली चिमूर आणि चंद्रपूर या 5 मतदारसंघांचा समावेश आहे. या जागांसाठी उमेदवारांना येत्या 27 तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. सीएए अर्थात नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या अंमलबजावणीला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला आहे. हा कायदा लागू करण्याची अधिसूचना गेल्या आठवड्यात जारी झाल्यानंतर याला आव्हान देणाऱ्या 237 याचिका न्यायालयात दाखल झाल्या. या याचिकांवर 3 आठवड्यात उत्तर देण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं सरकारला दिले आहेत. या प्रकरणी पुढची सुनावणी येत्या 9 एप्रिलला होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात काल सुनावणी सुरू झाली. शरद पवार गटाच्या वतीनं विधिज्ञ अभिषेक मनु सिंघवी यांनी बाजू मांडताना घड्याळ हे चिन्ह शरद पवार यांच्याकडे गेल्या 25 वर्षांपासून असल्याचं नमूद करत आता हे चिन्ह दुसरीकडे गेल्यास विशेषतः ग्रामीण भागातल्या मतदारांचा गोंधळ होऊन मतदानावर परिणाम होऊ शकतो असा दावा केला. यावर न्यायालयानं मतदार परिपक्व असल्याचं मत नोंदवत शरद पवार गटानं तुतारी हे चिन्ह वापरावं, आयोगाने तर कोणालाही तुतारी हे चिन्ह देऊ नये असे आदेश दिले. तसंच अजित पवार गटाला घड्याळ हे पक्षचिन्ह वापरताना सदर प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचं प्रत्येक वेळी स्पष्ट करण्यास न्यायालयानं सांगितलं आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांच्या बैठका तसंच नेत्यांच्या भेटीगाठींना वेग आला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांची भेट घेतली. या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली असून पुढच्या बैठकीनंतर निर्णय जाहीर होईल अशी माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली. शिवसेनेच्या खासदारांची काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी बैठक झाली. पक्षाच्या वतीनं निर्णय घेण्याचे सर्व अधिकार एकनाथ शिंदे यांना देण्यात आले असून 1-2 दिवसात जागावाटपाचा निर्णय जाहीर होईल अशी माहिती पक्षाचे नेते राहुल शेवाळे यांनी दिली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या शासकीय निवासस्थानी काल भाजप नेत्यांची बैठक झाली. या बैठकीला विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते उपस्थित होते. या बैठकीत मुख्यतः माढा लोकसभा मतदारसंघाच्या अनुषंगानं चर्चा झाल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. या मतदारसंघात भाजपनं विद्यमान खासदार रणजितसिंह निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. काँग्रेस पक्षाला राज्यात 7 लोकसभा मतदारसंघामध्ये पाठिंबा देणार असल्याचं वंचित बहुजन आघाडीनं म्हटलं आहे. विधिज्ञ प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहून ही भूमिका मांडली. काँग्रेस लढवणार असणाऱ्या 7 मतदारसंघांची नावं आपल्याला कळवावीत असं त्यांनी या पत्रात म्हटलं आहे. इतर पक्षांच्या नेत्यांवर ईडी सीबीआयची चौकशी लावणं म्हणजेच हुकुमशाही असल्याची टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. यवतमाळ जिल्ह्यात उमरखेड इथं जनसंवाद मेळाव्यात ते काल बोलत होते. शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणं, मराठा आंदोलन आदी मुद्द्यांवरूनही त्यांनी भाजपवर टीका केली. नांदेड इथंही ठाकरे यांनी काल संवाद मेळाव्याला संबोधित केलं. भाजपलाच आता सत्तेचा हव्यास लागला असल्याची टीका त्यांनी केली. केंद्रीय निवडणूक आयोगानं दिलेल्या निर्देशानुसार राज्य सरकारनं 16 महानगरपालिकांच्या 34 अधिकाऱ्यांची बदली केली आहे. अतिरिक्त आयुक्त आणि उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांचा यात समावेश आहे. या अधिकाऱ्यांना तात्काळ कार्यमुक्त होण्यास सांगण्यात आलं असून त्यांना नव्या पदस्थापनेचे आदेश नंतर दिले जाणार आहेत. दरम्यान वरिष्ठ सनदी अधिकारी आणि राज्याचे साखर आयुक्त अनिल कवडे यांची राज्य सहकारी निवडणूक आयुक्त या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. 2 मे 2024 पासून पुढील 3 वर्षांसाठी ही नियुक्ती असेल. बहुचर्चित लखन भैया कथित बनावट चकमक प्रकरणात माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांची सत्र न्यायालयानं केलेली निर्दोष सुटका मुंबई उच्च न्यायालयानं रद्दबातल ठरवत त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. 18 वर्षापूर्वीच्या या प्रकरणात सत्र न्यायालयानं 2013 22 पैकी 21 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती तर शर्मा यांची निर्दोष सुटका केली होती. या प्रकरणातल्या इतर आरोपींची जन्मठेपही उच्च न्यायालयानं कायम ठेवली आहे. गडचिरोली जिल्ह्यात अहेरी तालुक्यातल्या रेपनपल्ली नजीकच्या कोलामार्का जंगलात काल पहाटे पोलिसांशी झालेल्या चकमकीत चार नक्षलवादी ठार झाले. या चौघांवर एकूण 36 लाख रुपयांचं बक्षीस होतं. पोलिसांनी घटनास्थळाहून एक AK-47, एक कार्बाईन, देशी बनावटीची दोन पिस्तुलं तसंच इतर साहित्य ताब्यात घेतलं. लोकसभा निवडणुकीत कुठल्याही प्रकारे पैशांचा किंवा बळाचा दुरुपयोग होणार नाही यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी सतर्क राहण्याचे निर्देश मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस चोक्कलिंगम यांनी दिले आहेत. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ESMS अॅपसंदर्भात काल मंत्रालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. राज्यात सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी काल निवडणुकीसंदर्भात प्रशासकीय तयारीचा आढावा घेत यंत्रणेला आवश्यक सूचना केल्या आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी परभणी जिल्ह्यात धार्मिक स्थळं, रुग्णालयं किंवा शैक्षणिक संस्था आणि सार्वजनिक ठिकाणांच्या जवळपास तात्पुरती पक्ष कार्यालय स्थापन करण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी याबाबतचे आदेश काल जारी केले. निवडणूक आचारसंहितेचं पालन करण्याच्या दृष्टीनं नांदेड जिल्ह्यातही प्रशासनानं निर्बंध लागू केले आहेत. जिल्हा दंडाधिकारी अभिजित राऊत यांनी हे आदेश जारी केले. निवडणूक काळात आदर्श आचारसंहिता भंगाच्या तक्रारी स्वीकारण्यासाठी सी व्हिजिल मोबाईल ऍपची सुविधा भारत निवडणूक आयोगानं उपलब्ध करून दिली आहे. यासाठी लातूर जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यान्वित करण्यात आलेल्या कक्षाला जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी भेट देऊन कामकाजाचा आढावा घेतला. मतदानाची कमी होणारी टक्केवारी ही चिंतेची बाब असल्याचं छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी म्हटलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं आकाशवाणीला दिलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते. आगामी निवडणुकीत सर्व मतदारांनी मतदान करण्याचं आवाहन त्यांनी केलं. छत्रपती संभाजीनगरचे जिल्हा माहिती अधिकारी डॉ मिलिंद दुसाने यांनी घेतलेली ही मुलाखत आज सकाळी 10:30 आमच्या केंद्रावरून प्रसारित होईल. AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवरही श्रोत्यांना ही मुलाखत ऐकता येईल. राज्याच्या दुष्काळग्रस्त भागातल्या विद्यार्थ्यांचं परीक्षा शुल्क माफ करण्यासंदर्भात डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठानं शैक्षणिक संस्थांकडून विद्यार्थ्यांची माहिती मागवली आहे. दुष्काळग्रस्त भागातला एकही विद्यार्थी या योजनेपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना विद्यापीठानं शैक्षणिक संस्थांना दिल्या आहेत. परभणी इथल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचा 25वा दीक्षांत समारंभ काल राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी 11,002 स्नातकांना पदवी, पदव्युत्तर पदवी आणि आचार्य पदवी प्रदान करण्यात आली. कृषी विद्यापीठानं हवामान बदलास अनुरूप पीक पद्धती विकसित करण्याचं आवाहन राज्यपालांनी यावेळी केलं. छत्रपती संभाजीनगर महानगर क्षेत्रामध्ये दस्तऐवजांचं बनावटीकरण करून अकृषक परवानगी देण्याचे प्रकार होत असल्याच्या अनेक तक्रारी प्रशासनाकडे येत आहेत. याबाबत उच्चस्तरीय चौकशी करून आवश्यक ती कार्यवाही तातडीनं करावी असे निर्देश विभागीय आयुक्त मधुकर राजे आर्दड यांनी दिले आहेत. राज्यातल्या पहिल्या शेतकरी आत्महत्येला काल 38 वर्ष झाली. या घटनेबद्दल सहवेदना व्यक्त करण्यासाठी यवतमाळ इथं आझाद मैदान तसंच जिल्ह्यात ठिकठिकाणी शेतकऱ्यांनी अन्नत्याग आंदोलन केलं. लातूर बाजार समितीत शेतकरी संघटनेनं काल एक दिवस अन्नत्याग आंदोलन केलं. हिंगोली जिल्ह्यात काल आयशर टेम्पो आणि दुचाकीची समोरासमोर टक्कर होऊन दुचाकीवरील एका मुलासह 2 जण ठार झाले. कळमनुरी तालुक्यात पोत्रा ते आखाडा बाळापूर रस्त्यावर हा अपघात झाला. रंगराव मस्के हे दुचाकी चालक जागीच ठार झाले तर मागे बसलेला नागेश लेकुळे या 15 वर्षीय मुलाचा नांदेड इथं उपचारासाठी नेताना मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. नांदेड जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणाहून चोरीस गेलेल्या तब्बल 61 दुचाकी स्थानिक गुन्हे शाखेनं किनवट इथून जप्त केल्या. या प्रकरणी 6 जणांना अटक करण्यात आली. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याची अधिसूचना आज जारी होणार. विदर्भातल्या 5 मतदारसंघांचा समावेश. नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या अंमलबजावणीला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार. बनावट चकमक प्रकरणी माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांना जन्मठेप. आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात 11,000 स्नातकांना पदवी प्रदान. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता. नमस्कार.